आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानचा दौरा आटोपून शांघाय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान जपानहून चीनला पोहोचले. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या विकास दरात एप्रिल ते जून या तिमाहीत लक्षणीय वृद्धी. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात 6 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल आपला जपानचा दौरा आटोपून शांघाय सहकार्य संघटनेच्या 25व्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनमधील तियानजिन इथं पोहोचले. तिथं त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. तत्पूर्वी आपल्या जपान दौऱ्यात पंतप्रधानांनी टोकियोमध्ये 16 प्रांतांच्या राज्यपालांना संबोधित केलं. जपानच्या विविध राज्यपालांना आणि भारतीय राज्य सरकारांना भागीदारी उपक्रमाचा लाभ घेण्याचं आणि उत्पादन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, गतिशीलता, पायाभूत सुविधा, स्टार्टअप आणि एमएसएमई क्षेत्रात भागीदारी निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा शिंकानसेन यांच्याबरोबर पंतप्रधान मोदी बुलेट ट्रेननं मियागी प्रांतातील सेंदाई इथं गेले. तिथल्या सेमीकंडक्टर उत्पादन उपकरणांच्या प्रमुख कारखान्याला त्यांनी भेट दिली. चीनमध्ये आजपासून 2 दिवस शांघाय शिखर परिषद होणार असून परिषदेच्या अध्यक्षस्थानी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग असणार आहेत. या परिषदेला 20 अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 10 नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा या परिषदेत प्रमुख सहभाग आहे. या परिषदेत प्रादेशिक सुरक्षितता, दळणवळण, शाश्वत विकास आणि जागतिक सहकार्य यासारख्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी देशोदेशीच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील. या शिखर परिषदेत शांघाय सहकार्य संघटनेच्या 25 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल आणि पुढील 10 वर्षांची विकास रणनीती स्वीकारली जाईल. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या दरात वाढ होऊन तो 7.8% झाला आहे. गेल्या 5 तिमाहींमधील हा उच्चांक आहे. पुण्यातील एक अर्थतज्ञ निलेश साठे यांनी आकाशवाणीशी बोलताना या दरवाढीचं स्वागत केलं आहे.
प्रगत देशांशी तुलना केली तर जिथे प्रगत देश 2 ते 3% वाढीनेच फक्त जीडीपी त्यांचा वाढतोय, त्या तुलनेमध्ये आपली 7.8% वाढ ही निश्चितच उत्कृष्ट आहे असं मी म्हणेन. मुख्य कारण म्हणजे आपला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल किंवा सेवा क्षेत्र असेल, आयटी क्षेत्र असेल, ह्या सगळ्यांनी चांगली वाढ दाखवलेली आहे या तिमाहीमध्ये. अॅग्रिकल्चर क्षेत्र जे आहे ते मात्र आपल्याला थोडं थांबावं लागेल, कारण यावर्षी मान्सून जो आहे तो जर व्यवस्थित झाला तर निश्चितच पुढच्या तिमाहीमध्ये सुद्धा ही वाढ अशीच राहण्याची शक्यता आहे. सरकारी भांडवली खर्च मात्र खूप वाढलेला आहे, ते पण चांगलं आहे. काही सावधगिरी मात्र बाळगण्याची गरज आहे, कारण अजूनही वाढीचा लाभ हा ग्रामीण आणि शहरी भागात वेगवेगळ्या आर्थिक स्तरांमध्ये समान रीतीने पोहोचलेला दिसत नाहीये. दुसरं, अनएम्प्लॉयमेंट जी आहे त्याची पण स्थिती खूपशी चांगली नाहीये. खासगी गुंतवणूक जरी होत असली तरी दीर्घकालीन रोजगार निर्माण करणारी गुंतवणूक अजून व्हायला हवी आहे. महागाई मात्र सध्या आटोक्यात आहे. एकंदरीत काय, वाढीची गती टिकवणं हे फार गरजेचं आहे. समावेशक आणि रोजगार निर्माण करणारी ही वाढ असली पाहिजे. या गतीचं रक्षण करण्यासाठी जागतिक आर्थिक आव्हानांना आपल्याला तोंड द्यायला हवं. हा असा अहवाल आहे की ज्यावर कोणताही देश अभिमान बाळगेल, पण तो टिकवण्यासाठी मात्र आपल्याला खूप काही करण्याची गरज आहे.
तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीला शासनानं पुढील वर्षीच्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं जारी केला. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. 25 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतुदी या समितीला लागू राहतील असं या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं असल्याचंही शिरसाट यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक न्यायाची प्रतिबद्धता दाखवण्यासोबतच ती स्थापित करण्यासाठीही आयोग कटिबद्ध आहे असं प्रतिपादन आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केलं. बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या कामकाजावर आयोगाचं लक्ष आहे. कामकाजात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाईची शिफारस करण्यात येईल असंही मेश्राम यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात आपले विचार मांडतील. मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 125वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदी प्रसारणानंतर आकाशवाणी हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल गणेशोत्सवानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेतलं, तसंच लालबागच्या राजाचं कुटुंबियांसमवेत दर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांनी सह्याद्री अतिथीगृहात व्यापक चर्चाही केली. केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपा अध्यक्ष JP नड्डा यांनी पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं काल दर्शन घेतलं. सदाशिवपेठेतलं सानेगुरुजी तरुण मंडळ तसंच कोथरूडच्या श्री साई मित्र मंडळाच्या गणरायाचंही नड्डा यांनी दर्शन घेतलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील काही घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सवांना भेट दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण विषयक समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांनी काल भेट घेतली. मराठा समाजातल्या उर्वरित नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला 6 महिन्यांची मुदत हवी असं त्यांनी सांगितलं. तर कुणबी प्रमाणपत्रांचा निर्णय तातडीनं लागू करावा असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. जरांगे पाटील यांनी मांडलेल्या इतर मुद्द्यांवर त्यांचं म्हणणं मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल असं न्यायमूर्ती शिंदे यांनी स्पष्ट केलं. साखर कारखान्यांचं अर्थकारण भक्कम करायचं असेल तर ते वर्षभर चालायला हवेत. त्यासाठी ते केवळ साखर किंवा उपपदार्थ उत्पादक न राहता त्यांचं रुपांतर कृषी प्रक्रिया केंद्रामध्ये झालं पाहिजे असा सल्ला सहकार आणि बँकिंग तज्ज्ञ सतीश मराठे यांनी दिला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय साखर परिषदेत मराठे काल बोलत होते. यावेळी मंचावर प्रकुलगुरू डॉ पराग काळकर, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी डॉल्बी आणि लेझर शो बंद करण्याचे आदेश काल जारी केले. तसंच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यातील पेंडगाव फाटा परिसरात काल सकाळी झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं पायी चालणाऱ्या भाविकांना धडक दिल्यानं हा अपघात झाला. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वार्ताहरांना सांगितलं. मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत देण्यात येईल असंही त्यांनी नमूद केलं. धुळे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. साक्री तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे, त्यामुळे पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं करण्यात येत आहे. अकोल्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक झरांची पडझड झाली असून खरीप पिकांसह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. बीडमध्येही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनानं तात्काळ पंचनामे पूर्ण करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. परळी वैजनाथमध्ये झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशा सूचना आमदार धनंजय मुंडे यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे 1.5 लाख हेक्टरवरील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पुरामुळे 550 गावांना फटका बसला असून जळकोट तालुक्यात एक व्यक्ती पुरात वाहून गेली. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानचा दौरा आटोपून शांघाय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान जपानहून चीनला पोहोचले. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या विकास दरात एप्रिल ते जून या तिमाहीत लक्षणीय वृद्धी. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात आणि धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात 6 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.